भारती पुणे. सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त पुणे जिल्हा परिषद आणि बालकल्याण संस्था यांच्याद्वारे आज एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पुणे जिल्ह्यातील दिव्यांगांसाठीच्या 85 पेक्षा जास्त मान्यताप्राप्त शाळा आणि कार्यशाळेतील विद्यार्थी प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. दिव्यांगांसाठी भव्य बाल आनंद मेळाव्याचंही आयोजन करण्यात आलं होतं. पुणे जिल्हा परिषदेनं दिव्यांगांसाठी तयार केलेल्या स्पंदन या ऑनलाईन नोंदणी पोर्टलचं या कार्यक्रमात लोकार्पण करण्यात आलं. पुणे जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध शासकीय योजना आणि सुविधांचा लाभ मिळवून देणं हा या पोर्टलचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत पुणे परिमंडळातील 3 जिल्ह्यांमध्ये कुष्ठरोग तपासणी आणि निदान मोहीम हाती घेण्यात आली आहे. या 1 कोटीपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केल्यानंतर कुष्ठरोगाचे 35,561 संशयित रुग्ण आढळून आले. यापैकी 177 रुग्णांमध्ये कुष्ठरोगाचं निश्चित निदान झालं आहे अशी माहिती पुणे परिमंडळाचे आरोग्य उपसंचालक डॉ भगवान पवार यांनी दिली. पुणे विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार यादी नव्यानं तयार करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. त्याअंतर्गत पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या हस्ते राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत आज प्रारूप मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या. आतापर्यंत पदवीधरांसाठी 2,72,044 तर शिक्षक मतदारसंघासाठी 44,214 मतदारांनी नोंदणी केली आहे. पुणे जिल्ह्यातील सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या मानीव अभिहस्तांतरणाबाबत प्रलंबित प्रकरणांचा विचार करता ही प्रक्रिया गतीनं पूर्ण करावी असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आज दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात यासाठीच्या जिल्हास्तरीय समन्वय समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. हलाल ही संकल्पना एका विशिष्ट धर्माशी संबंधित असून मुख्यत्वे मांसाहारी खाद्यपदार्थांपुरती मर्यादित आहे. त्यामुळे हलाल प्रमाणपत्र आणि त्यासंबंधी तांत्रिक आणि प्रशासकीय अनियमितता दूर करून ते केवळ सरकारी प्रणालीद्वारे व्हावं तसंच या नियमावलीत आवश्यक ते बदल करावेत अशी मागणी राज्यसभा खासदार प्राध्यापक डॉ मेधा कुलकर्णी यांनी आज राज्यसभेत केली. शून्य तासादरम्यान त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. ग्रंथालयं ही केवळ पुस्तक संग्रहालयं न राहता भविष्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानानं सुसज्ज असलेली स्मार्ट ग्रंथालयं तयार व्हायला हवीत अशी अपेक्षा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ पराग काळकर यांनी आज पुण्यात व्यक्त केली. डेव्हलपिंग लायब्ररी नेटवर्क अर्थात डेलनेटच्या 28व्या नॅकलिन राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यंदाच्या ज्ञान ग्रंथालय आणि माहिती नेटवर्किंगवरील 28व्या राष्ट्रीय अधिवेशनाचं आयोजन ग्रंथालयांसाठी नवीन सीमा निर्माण करणं अन्वेषण नवोन्मेष उत्क्रांती आणि परिवर्तनाला चालना देणं या मध्यवर्ती संकल्पनेवर करण्यात आलं असून 5 डिसेंबरपर्यंत ही परिषद चालणार आहे. या राष्ट्रीय परिषदेसाठी देशभरातून 250 पेक्षा जास्त ग्रंथपाल आणि ग्रंथालय तंत्रज्ञान क्षेत्रातील तज्ज्ञ सहभागी झाले आहेत. लेखक मारुती यादव यांनी लिहिलेल्या हसरे जग भाग 6 या पुस्तकाचं प्रकाशन माध्यमकर्मी श्रीराम रानडे यांच्या हस्ते काल पुण्यात करण्यात आलं. जीवनातील अंधकार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य असं मत रानडे यांनी व्यक्त केलं. तर विनोदी लेखनाद्वारे अनेक जणांचं दुःख मी कमी करू शकलो हेच खरं पुण्य आहे अशी भावना यादव यांनी व्यक्त केली. पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत आयोजित 3 दिवसीय क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन क्रीडा भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री राज चौधरी यांच्या हस्ते आज करण्यात आलं. प्रशालेचे माजी विद्यार्थी राष्ट्रीय खो खो पटू नंदन परांजपे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पिंपरी चिंचवड महापालिका आणि मिशन रेबीज यांच्याद्वारे पीसीएमसी रेबीज नियंत्रण कार्यक्रम या मोहिमेची सुरुवात काल निगडी इथं करण्यात आली. हा होता आजचा पुणे वृत्तांत. नमस्कार.